नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 6 सप्टेंबर बुधवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. ज्या शाळेचे मुख्याध्यापक शरद पवारांचे शिष्य आहे त्या शाळेत अजितदादा तुम्ही गेलात. ज्या सरकारने जालन्यात लाठीमार करण्याचे आदेश दिले नव्हते, दिले असते तर ते सिद्ध करावे, सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईल असंही अजितदादा तुम्ही म्हणता. मग तुमच्या आदेशाविना पोलीस लाठीमार करत असतील तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार राहतोच कुठे? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या 14 दिवसांवर आल्यामुळे बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाजारपेठेत गणेश मूर्तीपासून आरास, सजावटीचे सामान, साऊंड सिस्टम यासह पूजेचे साहित्य, दुर्वा फुलांपासून प्रसादापर्यंत खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. गटारीचे काम करीत असताना विद्युत वायरचा धक्का लागल्याने नशिराबाद नगर पंचायतीचे सफाई कर्मचारी गोपी चिरावंडे यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. वेगवेगळे आमिष दाखवित ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून याबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे. आता तर विमा कंपन्यांचे नाव करीत त्यांच्या मार्फत बोनस दिला जात असल्याचे सांगत फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा फसव्या लिंकला बळी पडल्यास आपल्या बँक खाते साफ होऊ शकते. आरक्षणासाठी 50% मर्यादा वाढल्यास आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटतील असे मत राष्ट्रवादीचे नेते व खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र ओबीसीच्या कोट्यातून मराठवाड्यांना आरक्षण दिल्यास तो गरीब ओबीसींवर अन्याय ठरेल असे सांगत त्यांनी ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध केला आहे. देशाचे नाव आता इंडिया ऐवजी भारत करण्यासाठी केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीमध्ये G20 समिटच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबरला सरकारी डिनरचं आयोजन केलं होतं. त्यासाठी राष्ट्रपती भवनातून पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे मंगळवारी देशभरात राजकीय वादंग माजला. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संविधान दुरुस्तीद्वारे इंडिया हा शब्द वगळून देशाचा उल्लेख केवळ भारत असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवला जात आहे. इंडिया आणि भारत या नावांवरून वाद सुरू असताना अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी भारत माता की जय असं ट्विट केलं. त्यानंतर आता अभिनेत्री कंगना रनौतचेही ट्विट चर्चेत आलं आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. जीवनात चांगल्या माणसांचा शोध घेऊ नका, स्वतः चांगले व्हा, म्हणजे कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.